बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मासिक पाळीमध्ये कमजोरी येऊ नये यासाठी तुम्ही भरपूर पोषक आहार घ्यायला पाहिजे. फळे, पालेभाज्या यांचे सेवन केले पाहिजे. मासिक पाळीच्या काळात पाठ आणि पोटात दुखत असेल तर ओवा खावे, गरम पाणी प्यावे आणि गरम कपड्याने कंबर शेकावी. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.